विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं यावर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदा या परीक्षेत 91.88% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातल्या 9 विभागीय मंडळातून 14,17,969 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदाचा निकाल जवळजवळ 1.5% घटला आहे. नेहमीप्रमाणे याही परीक्षेत मुलींच्या उत्तीर्णतेचं प्रमाण अधिक आहे. यंदा 94.58% मुली आणि 89.51% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. कोकण विभागाची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा आहे. पुणे विभागात 91.32% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा देता येणार आहे. ही परीक्षा येत्या जून आणि जुलैमध्ये होईल. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून म्हणजेच 6 मे पासून 20 मे पर्यंत अर्ज करता येणार आहेत. संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या 750व्या जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र आळंदी इथं सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला मंत्री उदय सामंत यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी भाविकांशी संवाद साधला. शासनाच्या निर्णयांची त्यांना माहितीही दिली. आळंदी देवस्थानला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या प्रतीच्या छपाईसाठी 1 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा सामंत यांनी यावेळी केली. पुणे जिल्ह्यात अतिक्रमित आणि बंद असलेले पाणंद शिवरस्ते खुले वापरण्यासाठी या वर्षाच्या सुरुवातीपासून मोहीम हाती घेण्यात आली आहे. एप्रिल अखेर 704 किलोमीटर लांबीचे 538 रस्ते वापरण्यासाठी खुले करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. जिल्ह्यातील गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमित आणि बंद झालेले पाणंद शिवरस्ते खुले करून घेण्याकरता नागरिकांनी तहसीलदारांकडे 31 मे पर्यंत अर्ज करावेत असं आवाहन डुडी यांनी केलं आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीएमएलच्या रातराणी सेवेला गेल्या वर्षभरात 1 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. पीएमपीनं 6 मार्गांवर ही रातराणी सेवा सुरू केली असून आणखी काही मार्गांवर बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत असल्याचं पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी सांगितलं आहे. सजग नागरिक मंचाच्या मासिक चर्चासत्रात पुण्यातल्या टेकड्यांचं भवितव्य या विषयावर विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. टेकड्या ही पुण्याची ओळख आहे. शहर जिवंत राहावं म्हणून टेकड्या जिवंत राहायला हव्यात. टेकड्यांचं संवर्धन गरजेचं आहे. तिथे अनधिकृत बांधकामं नकोत असं मत माजी खासदार वंदना चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केलं. ज्येष्ठ नगर रचनाकार अनिता बेनिजर, भाजपचे ज्येष्ठ नेते उज्ज्वल केसकर, शिवसेनेचे प्रशांत बधे यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. महिला शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी महिला किसान अधिकार मंचातर्फे येत्या 7 ते 9 मे दरम्यान पुण्यात 3 दिवसांच्या राष्ट्रीय महिला शेतकरी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या स्त्री अभ्यास केंद्रात हे संमेलन होणार आहे. देशभरातील 500 हून अधिक महिला शेतकरी, विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि कृषी क्षेत्रातले शिक्षणतज्ञ या संमेलनात सहभागी होणार आहेत. संमेलनाच्या अनुषंगानं बियाणं, विविध शेती उत्पादनांचं प्रदर्शन तसंच विविध सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. निगडी प्राधिकरणातल्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळानं नुकतंच छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेचं आयोजन केलं होतं. 1 ते 4 मे या कालावधीत झालेल्या या व्याख्यानमालेत खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांनी वक्फ कायदा समजून घेताना या विषयावर मार्गदर्शन केलं. शिवव्याख्याते निलेश भिसे यांचं, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज, डॉ शैलेंद्र देवळाणकर यांचं अमेरिकन टॅरिफच्या भयकंपाचं वास्तव, तर समीर लिमये यांचं श्री समर्थांचं नेटवर्किंग या विषयांवर व्याख्यानं झाली. भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना, पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कलच्या मान्यतेनं पुण्यात पहिली SVIS ओपन फिडे रेटिंग रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा झाली. यामध्ये महाराष्ट्राचा विरेश शरणार्थी विजेता ठरला. 9व्या फेरीअखेर त्यांनी 8.5 गुणांची कमाई केली. पश्चिम बंगालचा निलेश सहाय दुसऱ्या तर महाराष्ट्राचा अथर्व मडकर तिसऱ्या स्थानावर राहिले. माधवी देवस्थळी उत्कृष्ट वरिष्ठ खेळाडू ठरल्या. अक्षत कावळे यानं दिव्यांग गटात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत देशभरातून 327 बुद्धिबळपटूंनी भाग घेतला. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21.7 दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही साधारण असंच तापमान असेल आणि दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.